भाग चार। प्रभु येशु मसीचा जन्म। परमेश्वराचे पुस्तक जो की पवित्र बायबल आहे आम्हाला ह्या प्रकारे सांगते की येशू मसीह संसारात यायच्या पहिले तो परमेश्वराच्या सोबत स्वर्गात होता। परमेश्वराने जेव्हा ह्या धरतीले बनवलं तेव्हा प्रभु येशू मसीहने मदत केली होती हे बनवाले, आणि त्याच्या खूप वेळानंतर तो ह्या संसारात माणसाच्या रूपात आला। आणि मी तुम्हाला सांगतो हे कसं झालं। मरियम नावाची एक जवान बाई होती आणि तिनं लग्न केलं नव्हतं आणि ते कोणासोबत झोपली नव्हती। ते लग्नाची तयारी करत होती एका माणसासोबत, त्याचं नाव होतं योसेफ। त्यांचं लग्न व्हायच्या पहिले परमेश्वराने स्वर्गदूताले मरियमजवळ पाठवलं एक खास संदेश घेऊन। जेव्हा स्वर्गदूत मरियमपाशी आला तेव्हा मरियम भिली। स्वर्गदूताने मरियमला म्हटले, भिऊ नको, परमेश्वर तुझ्यावर खुश आहे, परमेश्वर तुला एक मुलगा देणार आहे। जरी तो कोणी नवरा नाही तरी पण परमेश्वर आपल्या आत्म्याद्वारे त्यापासून एक पोरगा जनन, तू त्याचं नाव येसू ठेव। तो या संसारातल्या लोकायले वाचवणारा होईन पापापासून। आणि हेच स्वर्गदूताने मरियमले म्हटले। मग मरियमनं म्हटलं, हे कसं होऊ शकते, मी कधीच कोणा माणसाच्या सोबत नाही झोपली। स्वर्गदूताने तिले उत्तर दिलं, ह्या कोण्या माणसाचा पोरगा नाही, आणि याच्यानंच तू त्याले परमेश्वराचा पुत्र मान। मग स्वर्गदूत तिथून निघून गेला। मरियमनं स्वर्गदूताच्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि त्याच्यानंतर ते एक दुसऱ्या शहरात चालली गेली आणि तिथं ते 3 महिने राहिली एका नातेवाईकाच्या घरी। जेव्हा ते वापस आली तर योसेफनं पाहिलं की मरियम पोटाशी आहे। मग त्याला विचार पडला आणि त्यानं असं ठरवलं की तो मरियमला सोडून देईल। आणि मग तो स्वर्गदूत आणि योसेफपाशी पण आला आणि स्वर्गदूत योसेफला म्हणाला, तू मरियमसोबत लग्न करायला भिऊ नको, ते पवित्र आत्म्याचं मुडं पोटाशी आहे, जेव्हा पुराचा जन्म होईन त्याचं नाव येसू असं ठेव, तो या संसारातल्या लोकांना त्यांच्या पापापासून वाचवन। मग योसेफनं मरियमसोबत लग्न केलं आणि तिच्यासोबत तोपर्यंत नाही झोपला जोपर्यंत येसूचा जन्म नाही झाला। येशू वाढू लागला आणि जेव्हा तो 30 वर्षाचा झाला त्यानं त्याच्या आईबापाचं घर सोडलं आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊन परमेश्वराच्या उद्धाराचा सुसमाचार सांगू लागला। त्यानं कितीतरी लोकायले बरं केलं। त्यानं लंगड्याले चालवलं आणि आंधळायले दाखवलं आणि बहिऱ्याले त्यानं ऐकण्याची शक्ती दिली आणि मुक्याले बोलायची आणि त्यानं लोकांमधले भूत काढले। तो हे सगळं ह्यासाठी करत होता की तो परमेश्वराचा लेकरू होता। जेव्हा त्यानं लोकांची मदत केली त्यावेळेस ते लोक परमेश्वराच्या सामर्थ्याला पाहू शकत होते। त्यामधले काही लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवला की येशू मसीहच परमेश्वराचा लेकरू आहे। येशूनं त्या लोकांच्या पापाले पाहिलं तरी पण त्यानं त्यांच्यावर प्रेम केलं, कारण तो आपल्या ह्याच प्रेमाच्या यानं ह्या संसाराच्या लोकांसाठी आपला जीव पण देण्यासाठी तयार झाला। मेल्यामुळं त्यानं आपल्या पापाचा दंड भरला। त्याचं फक्त एवढीच इच्छा आहे की लोकायले त्याची जाणीव व्हावी। फक्त येशू मसीस त्यांले वाचू शकतो। येशूवर विश्वास ठेवा, त्याच्याजवळ सामर्थ्य आहे की तो तुम्हाला शैतान आणि दुष्टात्म्याच्या जाळ्यापासून वाचू शकन। तो तुमच्यासाठी सर्वच करन। जेव्हा तुम्ही त्याला मागान, त्याच्यासोबत बोलान, तो तुमच्या गोष्टीले आणि प्रार्थनेले ऐकन।